परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 1995 वेळ सकाळी 8:45 ते 9:30 अध्यात्म मंगल धाम सत्संगाचा कार्यक्रम. नित्याच्या रुद्रप्रार्थनेनंतर सर्वावरून आपली कृपादृष्टी फिरवीत स्वामीजी आपल्या सत्संगाच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहेत. आज पहिला गुरुवार आपला सत्संगाचा वार. इथे काही प्रश्न आलेले आहेत. पहिलाच प्रश्न आहे अनिरुद्ध मराठे याचा. त्याने विचारले शरणागतीमध्ये शरणागत भाव आणि अहम आत्मा हा बोध यांचा मेळ साधकाने कसा घालायचा ते कृपया समजावून सांगायला ही विनंती. स्वामीजी उत्तर देत आहेत. मी कोणीही नाही, सद्गुरूच माझ्याकडून सर्व काही करून घेत आहेत. नाही रे मी नाही रे, सद्गुरू सर्वात काही रे हा शरणागत भाव आणि तोच मी आहे अहम आत्मा हा बोध या दोन्हींचा मेळ साधकाला घालता येतो सततच्या दीर्घकालीन साधनेमुळे. सद्गुरू पुढे मी शिष्य तुम्ही माझे सद्गुरू तू माय मी तुझे वेकरू असाच भाव पाहिजे. कारण तुम्ही सद्गुरू आणि मी शिष्य हा फरक राहणारच. कितीही बोध झाला तरी अहम आत्मा या बोधात राहण्याचा प्रयत्न करताना आपले नगण्यपण ओळखणे ही शरणागती. तो शरणागत भाव आल्याशिवाय अहम आत्मा हा बोध प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात सुवर्णमणी सोनिया एक कल्लोळ जैसा पाणीया पैसामध्ये धनंजय शरण येतो. म्हणजे मग मी होऊन मद्रूपच होऊन जाशील. स्वामी स्वरूपानंद प्रार्थना म्हणतात मी माझे मावळो सर्व तू तुझे गुरु आता मी तू पण जगन्नाथा हो एकचे तत्वता. बीजाचे संकुचित बीज पण नष्ट झाल्याशिवाय त्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर होत नाही. तद्वत अहम आत्मा हा बोध झाल्याशिवाय सर्वत्र मीच नटून आहे हा विशाल व्यापक दृष्टिकोन होत नाही. मेहर बाबांना त्यांचे तारुण्यात पदार्पण झाल्यानंतर त्यांची आई म्हणते मेहर तू आता मोठा झालास तुझे आता लग्न करायला पाहिजे. त्यावर उत्तर देताना मेहर बाबा म्हणतात अगं आई सर्वत्र मीच तर भरून आहे दुसरं कुणीच नाही मग मी कोणाशी लग्न करू. या उत्तरावरून सोहम बोधात असलेले मेहर बाबा आईच्या प्रश्नाला नम्रपणे उत्तर देत आहेत ते शरणागत भावाने मी कुणीच नाही हा भाव शरणागतीचा तर मीच सर्वत्र नटून आहे हा बोध सोहमचा कळू ना तुला अनिरुद्ध असे म्हणून पुढचा प्रश्न घेत आहेत. ध्यानात येणाऱ्या विचाराकडे द्रष्टा म्हणून पाहत असताना मन विचाररहित होते परंतु आतून आपोआपच नाम येते तेव्हा काय करावे. राजेंद्र सराफांचा प्रश्न आहे. म्हणून काय झाले नाम जरी आले तरी त्याकडेही साक्षीत्वानेच पाहणे जमले पाहिजे. म्हणजे मग ध्यानात अडथळा येतो असे वाटणार नाही. या उलट नामाला बसले असता त्यात रंगून जाऊन ध्यानमग्न अवस्था प्राप्त झाली तर ती उत्तम समजावी. आता आपण एक अभंग ऐकूया. सौभाग्याची नेदागंधे म्हणतायत देह शुद्ध करुणी भजनी भजावे आणि कांचे नाठवावे दोष गुण. इत्यादीनंतर पुढचा प्रश्न परमार्थात श्रवण मनन आणि चिंतन याला फारच महत्व देण्यात आले तर ते चिंतन कसे करावे हा सौभाग्याची माधुरी देशपांडे यांचा प्रश्न आहे. स्वामीजी समर्थ म्हणतात श्रवणासारखे दुसरे साधन नाही. ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाण गा श्रवण निश्चयसी. परंतु जे श्रवण केले ते आपल्या आचरणात यावे म्हणून त्याचे चिंतन आवश्यक आहे. कारण मनन अथवा चिंतन केल्यापासून केलेले श्रवण व्यर्थ होय. समर्थ म्हणतात धान्य उदंड मोजिले तरी त्या मापे नाही बक्षिले विवरल्या वीन पैसे झाले प्राणी वापरासी. पसेवरी वैरण घातले तातडीने जाते उडिले तेने पीस बारीक आले हे तो घडे ना. घासा मागे घास घेतला अवकाश नाही चावायाला अवघा बोकाना भरला पुढे कैसे. पुढे काय तो बोकाना खाली काही उखरायचा नाही. यासाठी चिंतन अत्यंत महत्वाचे आहे. श्रवणा परिसमरणसार मनने कळे सारासार निज ध्यासे साक्षात्कार निस्तंग वस्तू. ते चिंतन करण्याचा ध्यासच लागला पाहिजे. चिंतने चिंतने तद्रुपता तत्व पदार्थ चिन्हाच्या सातत्याने समाधान म्हणजे रोकडा साक्षात्कार होऊ शकतो. म्हणून ते चिंतन सातत्याने रोजच्या रोज दररोज प्रेमाने आणि आवडीने करावे. कळलं? यानंतर बोला पुंडलिक म्हणत स्वामीजींनी समारोप केला. यानंतर 6 मे 1995 स्वामीजींनी पुण्यातील तसेच बाहेरगावच्या साधक मंडळींना बोलावून मंडळाच्या कार्याबाबत काही महत्वाचे मुद्दे मांडले. ते मंडळाने सर्वांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी स्वामींच्या शब्दात प्रसिद्ध केले. ते असे: आपण मंडळी लांब राहता, वर्षातून कधीतरी येता, मंडळाच्या कार्याशी तुमचा डायरेक्ट संबंध नाही. हे कार्य कसे चालते, काय आहे, मंडळाचे विचार काय आहेत, आपल्याला याची फारशी माहिती नाही. इथे सर्व व्यवस्था उत्तम आहे. स्वामी माधवनाथ दूध प्रसारक मंडळात स्थापन होऊन 15 वर्षे झाली. पूर्वी मी स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचे कार्य म्हणून 38 वर्षे ज्ञानेश्वरी सांगितले. तेच काम विस्तृत प्रमाणात करावं म्हणून ही संघटना. पण जेव्हा हे मंडळ स्थापन झाले तेव्हा एक शहाणे म्हणाले धाडो पाकिस्तान, त्यांचा त्यात इंटरेस्ट म्हणून तसे ते बोलले. खरं तर दोन्ही संस्था माझ्याच, पण अशी विकृती ज्यांच्या मनात आहे त्यांचे समाधान ब्रह्मदेव देखील करू शकणार नाही. जर सात मनाने कार्य बघाल तर या कार्याची मुक्तपणे प्रशंसा केली कोणीही राहणार नाही. गेल्या 17 वर्षात 7 वर्षे मी आजारी आहे, पण या मुलांनी 2 मकरंद, विजय, निलीन इत्यादींनी आपलं कार्य मी जिथे थांबवलं तिथून पुढे 10 पट वाढलेले आहे. मी तर 7 वर्षे आजारी अंथरूनच आहे. काही लोकांचे म्हणणे स्वामीजी कार्य करतात म्हणून होते, त्यांच्या पश्चात काय होईल, पण हा भ्रम आहे. ही मुले माझ्याकडे आली तेव्हा 20 होती, आता 40 आहेत. त्यांची मते ठाम आहेत, कोणालाही पैशाचा मोह नाही. मंडळाची 1 कोटीची मालमत्ता आहे, पण मान मरा तर पैसा कशाचाच मोह नाही. मतभेद असले तरी ऐकून घेतील, पण वेडे दाखले करण्याचा संभव नाही. कोणालाही आपल्या समाजच्या खोड कौतुकाची अपेक्षा नाही. एक दिलकी न घेता ही मंडळी काम करीत आहेत. इथं असं आहे, ज्याच्याकडे जे काम तो ते चोख करतो, दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करीत नाही. ते पुस्तक बघा, सुषमाताई पुस्तकांचे काम करतात, पैसे मंडळाचे असतात, मंडळाला विचारून त्या करतात, त्यांचे काम त्या चोख करतात. शेजारचा काय करतो हे त्यांना माहीत नाही. इथल्या आर्थिक व्यवहार त्यांना माहीत नाही. बाल संस्काराचे त्यांना काही माहीत नाही. ते काम नंदाताई सावंत बघतात, त्यांच्याकडे जे सुपूर्द केलेलं आहे. नगरकर हे बाहेर गावचं बघतात. सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, बारामती यांच्याशी संपर्क साधायचा. ज्ञानेश्वरी, दासबोध या अंगाने शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करायचा. त्यांना इथलं काही माहीत नाही. पुस्तक कोण कसं प्रकाशित करतो माहीत नाही. ते बघतात सुषमाताई त्या पुस्तकाच्या कामात आहेत. यापेक्षा त्यांचा या कामाशी काहीही संबंध नाही. नगरकर काय करतात, कुठे प्रवचन करतात हे मकरंद विचारत देखील नाही. कुणीही दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. जे काम ज्याच्याकडे सोपविलेले आहे ते काम तो चोखपणे करणार, यात कोणालाही कसलीही शंका नाही. नागपूरमध्ये सुमतीताई, श्यामाताई, कोफळीताई काम करतात. बारामतीत सरळाताई काम करतात. त्यांच्या कुठल्याही कार्यात मंडळ ढवळाढवळ करणार नाही. कार्य उत्तमच चालणार हे गृहित धरलेले आहे. स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळात सगळे म्हातारे होते. माधवनाथ भूत प्रसारक मंडळात सगळी तरुण मंडळी आहेत. या तरुण तरुणींना हाताला धरून शुद्ध परमार्थ म्हणजे जो गीतेने सांगितलेला, ज्ञानेश्वरी दासबोधा सांगितलेला, त्याचा प्रचार व प्रसार मी करू शकेन. श्री पोफळे साहेब, प्रकाश आणि अशा कित्येक मंडळींनी मंडळाला 1,00,000 रुपये दिले. सख्या भावाला देखील 500 रुपये द्यायला माणूस 10,000 विचार करतो. मुलांना यापेक्षा अंतिम काय प्रतिफेद पाहिजे? शुद्ध परमार्थ कसा असतो, प्रामाणिक माणसं कशी असतात, प्रामाणिक माणसं जगात कशी तयार करायची, हे या मंडळाचे कार्य आहे. ज्याला गीता ज्ञानेश्वरी कळते त्यांच्यासाठी आपले काम आहे. एखाद्या प्रोफेसरला बालवर्गात शिकवायला जा असे सांगितले तर ते त्याचे काम नाही. तसेही आहे, इथे येणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या कार्याचा अभिमान आहे. श्रीनगरकरांची 2 शुक्रवारी प्रवचन असतात. माझ्या प्रवचनाला ते येतात. दर 15 दिवसांनी मला भेटतात. त्या अखेरीज मंडळाशी त्यांचा काही संबंध नाही. मकरंद देखील 15 दिवसांनी मला भेटतो, पण लोकांचं काय होतं, ते मंडळात दिसत नाहीत. काय भांडण आहे का, गट आहेत का, असे विचार सुरू होतात. इथे असे काहीही नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उत्तम काम करीत आहे. सगळ्यांचा उद्देश शुद्ध परमार्थाच्या प्रसाराने महाराष्ट्र दुमदुमून टाकायचा. कोणाच्या क्षुल्लक बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. ही सर्व मुले सातही विश्वस्त अतिशय चांगले आहेत. मी 17 वर्षांना बघतो आहे, ती कच्ची बच्ची नाहीत, पक्की आहेत, वाघाचे बच्चे आहेत. कोणी जर काही बोलले तर उडी मारतील, मानगुटीवर बसतील. इथल्या कुठल्याही व्यक्तीला कार्याला नावे ठेवणे म्हणजे संतांना नावे ठेवण्यासारखे वाईट आहे. मंडळ काय आहे, कार्य काय आहे, कशी निष्काम निर्हेतुक काम करतात हे सांगितले. हे सगळं घेऊन तुम्ही मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, बारामती, पुणे कुठेही जा आणि सगळ्यांना सांगा मंडळ उत्तम तऱ्हेने काम करीत आहे. तुमची आमची भेट होत नाही म्हणून तुम्हाला इथे काय चालतं ते कळत नाही. परगावच्या लोकांना जाणीव व्हावी म्हणून हे सगळं सांगितलं. इथल्या कामाचा सर्वांना अभिमान आहे. जर कोणी मंडळाला नावे ठेवी तर तो खलास होईल, त्याची अवनती होईल, मंडळास काहीच होणार नाही. तेव्हा त्यापर्यंत आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. या व्यतिरिक्त कोणी काही सांगितलं तर त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका, अविश्वास दाखवा. इथे प्रत्यक्ष या, कुठेही काम करा, कुठल्याही समितीत सामील व्हा, महिनाभर काम करा म्हणजे लक्षात येईल की काम किती चोख चाललेले आहे. या मुलाविषयी कोणीही वेळेवाकडे बोललेले चालणार नाही. त्यांना लबाड आहे असे म्हटलेले तर अजिबात चालणार नाही. लबाड हा शब्दच त्यांना माहीत नाही. काय होते, वय वाढे, कुबुद्धी वाढे, म्हाताऱ्या माणसामध्ये आणखीन कुबुद्धी वाढते. याला नावाचे त्याला नावाचे असे होते. बरं असो, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी बोलणार आहे. मंडळाने मला 15 इंटरव्ह्यू दिलेला आहे. मी देखील मंडळाला विचारल्याशिवाय काहीही करत नाही आणि कोणीच करत नाही. नगरकर नगरकरांच्या कामात असतात, मकरंद मकरंदच्या कामात असतो. नगरकर व मकरंद हे पारमार्थिक वारसदार आहेत, म्हणजे नाथ संप्रदायाचे पारमार्थिक वारसदार. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यात नगरकरांना एकच पारमार्थिक गोष्ट करायची आहे, मकरंदला या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे त्याला त्रास होतो. त्याप्रमाणे मी त्याला ट्रस्टी पदावरून 2 वर्षांनी मोकळा करणार आहे. पंकज, गजानन यापैकी कोणीतरी ट्रस्टी होईल. आता मी या मुलांना घरोघर जा, पत्रक द्या, त्यांना आपलं कार्य सांगा असं सांगणार आहे. खरं म्हणजे आनंद लुटा, क्षुद्र गोष्टीला यत्किंचितही जागा ठेवू नका. संत कावळ्याचं ओरडणं देखील आनंदाचं मानतात आणि आपण माणसाला देखील कावळे म्हणतो हे बरोबर नाही. लोकांच्या शंका कुशंका इतक्या चमत्कारिक असतात की त्याला कोण तोंड देणार. मी पुष्कळ सांगितले तरी काही जण म्हणतील की हे मंडळावर पांघरून घालण्याचं स्वामींचं तंत्र आहे, म्हणजे आली पंचायत, गेलं सगळं सांगणं वाया. म्हणून मला असं वाटतं घर बांधायचं असेल तर 50 माणसे अहोरात्र काम करून वर्षभरात घर बांधतात, पण आग लावायची असल्यास एका दिवसात एक डॉक्टरची बातमी पुरते. आपल्याला आग लावे व्हायचे नाही. आपल्याला उभं करायचं परमार्थाचं मंदिर. आमची तळमळ आहे की सगळ्यांनी आनंद भोगावा. ज्या आनंदात संत आहेत तो इथं सगळं दिसतं ते मुलांचं वैभव आहे. या मुलांचं खरंच कौतुक आहे, मला अतिशय कौतुक वाटतं. तुम्ही इथे जे ऐकता त्यात काहीही संदेह नाही, पण ज्यांच्या मनात संदेह आहे त्यांनी मनात संदेह ठेवू नये म्हणून हे सर्व सांगितलं. हरिओम तत्सत्.
श्रीराम कृपाडी हरी.
स्वामीजींच्या आठवणींच्या संदर्भात वाचताना कुठे काकांनी हा विशिष्ट प्रसंग वाचला आणि मला जुन्या दिवसांची आठवण झाली. मला असं वाटतं की परमार्थामध्ये संतांना देखील खुलासा करावा लागतो असं हे ऐकून मला परत एकदा वाटलं. आपण उभं केलेलं काम, आपण तयार केलेली मंडळी आपण ज्यांच्या ठिकाणी अपेक्षा ठेवल्या आणि त्या अपेक्षांना योग्य आहेत अशी मंडळी त्यांच्यामध्ये आपली इच्छा आहे त्याप्रमाणे सामंजस्य राहावं असं काम उभं करणाऱ्या मूळ पुरुषाला वाटत राहत. आपली इच्छा आहे त्या मर्यादेत त्या त्या व्यक्तीने राहावं असं काम उभं करणाऱ्या व्यक्तीला वाटत राहत. पण त्यांनी मोठ्या केलेल्या आणि मोठं होऊ पाहणाऱ्या मंडळींमध्ये स्वतंत्र महत्वाकांक्षा निर्माण व्हायला लागल्या की घोटाळे निर्माण व्हायला सुरुवात होते. स्वामीजींच्या नशिबी हे आलं. कि स्वामीजींना अशा प्रकारचे खुलासे करावे लागले. त्यांच्या जवळ असणारी मंडळीच तिथून बाहेर पडल्यानंतर गैरसमज पसरवत असत, गोष्टी मोडतोड करून डिस्टॉर्टेड अशा पद्धतीने सांगत असत आणि त्याला स्वामीजी पॅरालिसिस होऊन पडून राहिल्यामुळे काही करू शकत नसत. कधीतरी त्यांच्या ते कानावर यायचं असं असल्यामुळे जी तळमळ स्वामीजींची होत असे ती तळमळ स्वामीजींनी या प्रसंगामध्ये व्यक्त केलेली आहे. असं मला जाणवत. संतांच्या सहवासात आलेली व्यक्ती आणि संतांकडे येऊन पारमार्थिक साधना करून तयार होऊ पाहणारी व्यक्ती आपण कशा रीतीने तयार होतो आहोत? सर्वाभूती भगवत भाव ही आपली तयारी आहे का स्पर्धा ही आपली तयारी आहे हे नंतर जर विसरली तर काय घडेल याचं हे उदाहरण आहे. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर मला असं आठवतं की एवढं स्वामीजींनी सांगून देखील याच मंडळीतल्या काही लोकांनी परत एकदा या गोष्टी सर्वत्र सांगायला सुरुवात केली. असं झालं, आता ते सगळं थांबलेलं आहे, सगळं शमलेलं आहे. जसा सूर्य वर आला की धुकं राहू शकत नाही, धुकं हे जाणारच असतं, ते काही काळ प्रभाव गाजवणार हे निश्चित, पण नंतर धुकं हे नाहीसं होतं आणि स्वच्छ सूर्यप्रकाश सर्वत्र जसा पडतो धुकं वितळून जातं, तर तसं आत्ताच्या परिस्थितीत तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना कदाचित तुम्हाला कोणाला येणारही नाही आणि त्याच्या स्मृती जागवणं देखील अयोग्यच राहतं. नको त्या गोष्टी ची माहिती द्यावी का हाही प्रश्न असतो. पण स्वामीजींच्याच आठवणींच्या रूपाने कुठे काकांनी हे वाचलं आणि आपल्या सगळ्यांच्या ते कानावर आलं एवढंच. एक दोन मनोगत इथं आलेली आहेत. खोकल्यावर आवाज मोठा येतो हे मला कळलं नाही. तीर्थरूप पूजनीय स्वामीजीस माझे कोटी कोटी प्रणाम. काल दसरा असल्यामुळे संध्याकाळी अर्ध्या तासाची ध्यानाची जास्तीची बैठक केली. त्या संपूर्ण 30 मिनिटांमध्ये ध्यानाच्या वेळी आलेला अनुभव नमूद करते. मला माहिती आहे तुम्ही म्हणाल यालाही ओलांडायचं आहे, तिकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहायचं आहे, पण तरीही सांगते. ध्यानाला बसताना तुम्हाला अतिशय शरणागत भावाने व प्रार्थनापूर्वक नमस्कार केला. सुरुवातीच्या 2-3 श्वासातच मन टाळूच्या पोकळीत शांत स्थिर होत असल्याचं जाणवलं. पाहणारा द्रष्टा जाणीव इतका सावध होता की त्याला फक्त हृदयात काशातल्या टाळूच्या वरती चार अंघोळ पोकळी घनदाट अंधारच दिसत होता. मधूनच एखादा चेहरा नजरेसमोरून तरळून जात असल्याचं जाणवलं. एखादा कुठलाही ताळमेळ नसणारा विचार आकाशात क्षणार्धात वीज चमकावी तसा चमकून निघून जात होता. अतिशय प्रगाढ शांततेचा अनुभव जाणीवेला येत होता. फक्त क्षीणपणे छातीचा भाता वर खाली होत असल्याची जाणीव होत होती. अशा अत्यंत सजग अवस्थेत हृदयाकाशातील वरच्या भागात पहाटे झुंजू मुंजू उजाडताना जसा हळूहळू प्रकाश फाकू लागतो तसा गडद अंधारात हळूहळू प्रकाश फाकू लागला. काही क्षण तसेच गेले. त्याचवेळी आतमध्ये प्रचंड आनंद ओसंडून वाहत आहे असे वाटू लागले. त्या आनंदाच्या अतिरेकामुळे डोळ्यातून घळघळा गरम अश्रू गालावरून ओघळल्याचे कळले. त्या जाणीवेला असेही जाणवत होते की आपला चेहरा अतिशय हलका ताणरहित अत्यंत शांत हलका फुलका हलक फुलक हसू फुटलेला आहे. जणू प्रतिबिंब आरशात पाहवत अस. रोजच्या एक तासाच्या ध्यानात अभ्यास करताना मधून मधून निर्विचार स्थितीनंतर आतल्या जाणीवेशी एकरूपता होत आहे असे एखाद दुसरा क्षण जाणवते पण लगेच पुन्हा साक्षीत्वाचा अभ्यास सुरू होतो. पण आज इतक्या छोट्या बैठकीत माझ्या सद्गुरु माऊलींनी आपल्या कृपा प्रसादाने माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला क्षण 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 असे अनेक क्षण त्यांनी त्या प्रेमरूपी सागरात मला चिंब भिजवलं. खऱ्या अर्थाने त्या निर्गुण परम ईश तत्वाचं मला दर्शन घडवलं. त्या अनादि निर्गुण भवानी मातेचं दर्शन घडवलं. त्याची कृतज्ञता म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक तुम्हाला खरोखर आनंद अभिमान वाटेल असंच वाटल्यामुळे हे निवेदन लिहून देत आहे. अशा प्रकारचं हे एक निवेदन आहे. सहज मला असं वाटलं की हे जर वाचलं तर आपल्या सगळ्यांनाच आनंद होईल. तसंच या साधनेनी कोणी ना कोणी काही ना काही प्राप्त करतो आहे याची कल्पना देखील येईल. मला व्यक्तिशः कोणाचं ध्यान खूप चांगलं लागलं अशा प्रकारे नुसतं ऐकलं तरी खूप समाधान वाटत. अशाच प्रकारचं एक निवेदन आहे. आज 18 नोव्हेंबर 2012 आज माझ्या अनुग्रहाला 23 वर्षे पूर्ण झाली आणि माझ्या वयाला 11 ऑक्टोबर 2012 रोजी 48 वर्ष. आजचा दिवस रविवार असल्याने सकाळची ध्यान साधना आपल्या समवेत घडली. त्यानंतरचा दिवाळीतील प्रत्येक क्षण आपण सांगता त्याच विचारात घालवण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या दिवशी केवळ पूजन करण्यापेक्षा सद्गुरूंना अपेक्षित विचारांप्रमाणे आपली पावले पडत आहेत का नाहीत यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला. सांगायला आनंद वाटतो की बऱ्याच अंशी मला जमला. अर्थातच त्याचं सर्व श्रेय केवळ आपल्यालाच आहे. गेले 2-3 वर्षांचा विचार केला तर असे जाणवते की मला आपला सहवास सर्वांगाने प्राप्त होतो आहे ते मी माझे भाग्य समजतो. खरोखर सध्याचे दिवस आम्हा साधकांसाठी सोन्याचे दिवस चालू आहेत. प्रत्येक आठवड्यात 3-4 दिवस सकाळी आपल्या सोबत होणारे ध्यान व त्यानंतरचा सत्संग म्हणजे पर्वणीच असते. या सत्संगामध्ये मिळणारे विचार काही बाही प्रमाणात मी लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि ते माझ्या रोजच्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच अंशी मला जमते आहे असा विश्वास वाटतो. मुख्य फायदा म्हणजे वैयक्तिक विचार जे चुकीचे आहेत ते बाजूला जाऊन आपण सांगता ते विचार पक्के होत आहेत असा अनुभव येतो. स्वामीजी इतक्यात असे जाणवते आहे की आपल्याला अपेक्षित अशी शुद्ध भावना ठेवून एखादा संकल्प केला तर तो किंवा एखादा निर्णय घेतला तर तो फळाला जातो आणि शुद्ध आनंदाची जाणीव होते. कित्येक प्रसंगात प्रतिकूल परिस्थिती बदलून अनुकूल परिस्थिती निर्माण होते, परमेश्वराची कृपा जाणवते. मध्यंतरी श्री क्षेत्र गोंदावले आणि सज्जनगड इथे जाण्याचा योग आला. आपण नेहमी सांगता तशा शुद्ध भावनेने अत्यंत प्रेमाने दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा खूप आनंद मिळाला. गडावर आदरणीय मारुतीबुवांनी स्वामी माधवनाथ आणि आपल्या संदर्भातल्या अनेक आठवणी खूप प्रेमाने सांगितल्या. या दोनही ठिकाणी आपली खूप खूप आठवण झाली. रोजच्या जीवनात वागताना कोणताही वेगळा ताण न घेता सहज जसे आहोत तसे राहण्याचा प्रयत्न करतो आहे. आहे ती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारताना रागाच्या लोभाच्या कामनेच्या अंगाने त्रास होतो, अजून खूप पल्ला गाठायचा आहे याची जाणीव होते. एक मात्र नक्की रिकाम्या वेळी मला आपली आठवण होते. विचारांच्या अंगाने आपला सहवास प्राप्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपला वैयक्तिक सहवास मिळावा अशी इच्छा होत असतानाच आपण ती पूर्ण करत आहात. या सर्वांमुळे विचारांमध्ये एक सुसूत्रता येते आहे असे जाणवते. निर्णय घेताना होणारा गोंधळ कमी झाला आहे. आम्हा सर्व कुटुंबियांवर आपला संपूर्ण आशीर्वाद आहे हे लक्षात येते. काही चुकले असेल तर क्षमस्व. स्वामी अंकित होण्याचा प्रयत्न करणारा आणि नाव लिहिलेलं आहे, मी नाव सांगत नाही. इतक्यात असे जाणवते की आपल्याला अपेक्षित अशी शुद्ध भावना ठेवून एखादा संकल्प केला तर तो किंवा एखादा निर्णय घेतला तर तो फळाला जातो आणि शुद्ध आनंदाची जाणीव होते. कित्येक प्रसंगात प्रतिकूल परिस्थिती बदलून अनुकूल परिस्थिती निर्माण होते, परमेश्वराची कृपा जाणवते. इथं मात्र सावध राहायला पाहिजे असं मला वाटतं, नाहीतर आपला संकल्प पूर्ण करण्याचं साधन म्हणजे परमार्थ असं होता कामा नये. त्याच्याऐवजी त्याची इच्छा असेल तसं घडो, त्याची इच्छा असेल आणि जे घडेल ते माझ्या कल्याणाचं असेल असं आपण केलेलं जास्त चांगलं. संकल्प ठेवून तो सिद्धीला जावा, शुद्ध भावना ठेवून संकल्प करावा तो सिद्धीला जावा, अशी व्यावहारिक अथवा कोणत्याही यशाची किल्ली परमार्थाने मिळवण्याचा प्रयत्न, असा जर चुकून याचा अर्थ मनात असेल तर तसा मात्र धरू नये असं मी सांगतो. परमार्थामुळे आपली देहबुद्धी दूर व्हावी. आपण सतत जर यशस्वी होत राहिलो तर देहबुद्धी कदाचित वाढत जाईल. विनोबांसारखी मंडळी असं म्हणतात की हातात घेतलेली माझी कामं ही 50% यशस्वी होतात असा माझा अनुभव आहे, आणि 50% कामांना यश मिळत नाही असा माझा अनुभव आहे. 50% कामं यशस्वी झाल्यामुळं माझा उत्साह द्विगुणित होतो, आणि 50% कामांना अपयश मिळाल्यामुळं मी काय काय शब्द आहे 50% कामांना अपयश मिळाल्यामुळं मी शेफारून जात नाही, अशा पद्धतीचे काही शब्द त्यांनी वापरलेत. 50% कामांना यश मिळाल्यामुळं माझा अहंकार वाढत नाही, माझा हुरूप वाढतो, आणि 50% कामांना अपयश मिळाल्यामुळं माझा अहंकार वाढत नाही असं ते म्हणतात. त्यामुळं तुझ्या इच्छेप्रमाणे, सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे जसं असेल तसं घडव, माझ्या संकल्पाप्रमाणे नको, असं असं एवढं मात्र चालण्यामध्ये आपण बदल करू. कारण कधी कधी प्रत्येक वेळेला नाहीतर मग आपण संकल्प लावावा, आपण साधना करावी, साधना करून जी शक्ती मिळू ती शक्ती संकल्पात खर्च करावी आणि एखादा आपल्याला हवा तशी गोष्ट घडून यावी याच्याकरता साधना लगेच वापरली जावी. 100 रुपये मिळवावेत, 100 रुपये खर्च करावेत, 100 रुपये मिळवावेत, शिल्लक काहीच पडू नये. असं मात्र होता कामा नये. त्यामुळं संसार हा परमेश्वराच्या इच्छेनेच व्हावा, आपण आपल्या देह मन बुद्धीकडून तो उत्तमात उत्तम करण्याचाच प्रयत्न करावा. विशिष्ट गोष्ट डोळ्यासमोर ठेवू नये, मिळाली तर बरी न मिळाली तर बरी असं आपण ठेवावं, एवढं मात्र मी निश्चित या निमित्ताने सांगेन. नाहीतर चुकून आपण इकडून तिकडून संसाराकडे असं जाण्याची शक्यता असते, तसं मात्र आपण होऊ देऊ नये. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागः, त्यागात शांती ही अनंतरम, यावर स्वामी स्वरूपानंद भावार्थ गीतेत म्हणतात, निमग्न असता ध्यानी तत्वता तो कर्म फल त्याग. याचा अर्थ असा ना की कर्माच्या अखेरीस ध्यानाप्रमाणे सोहमचे श्वास घेऊन काही क्षण इथे या ऑडिओ रूम मध्ये बसलेल्यांचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं. नुसता असा हात घेतला की ते, त्यामुळे तुम्हाला जोरात माझं खोकण्याचा आवाज येत नाहीये. काही क्षण सोहम भावात राहून मग खाली आले असता बघा काय म्हणतात. याचा अर्थ असा ना की कर्माच्या अखेरीस ध्यानाप्रमाणे सोहमचे श्वास घेऊन काही क्षण सोहम भावात राहून मग खाली आले असता कर्म फल त्याग घडतो. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की निमग्न असता ध्यानी तत्वता तो कर्म फल त्याग. ध्यानामध्ये निमग्न असल्यामुळं, तत्वता निमग्न असल्यामुळं उर्वरित तो कर्म फल त्याग. त्यामुळे प्रत्येक कर्म केलं की त्या कर्माच्या अखेरीस ध्यानाप्रमाणे सोहमचे श्वास घ्यायला पाहिजेत, काही क्षण सोहम भावात राहायला पाहिजे आणि मग खाली आलं असताना जे होतं त्याला कर्म फल त्याग म्हणतात. असा याचा अर्थ होतो ना. अहंकार जागृत करणाऱ्या प्रत्येक कर्माच्या शेवटी असे करावे हे बरोबर आहे ना. कर्म करत असताना सोहम अनुसंधान राखण्याचा प्रयत्न होत असतो. अनुसंधानात कर्म फल त्याग घडतो का? प्रश्न चुकीचा असेल किंवा विचारताना काही अपराध घडला असेल तर क्षमस्व असं म्हटलेलं आहे. मूळ श्लोकाचा अर्थ मी अनेक वेळेला सांगितलेला आहे की केवळ ज्ञान ग्रहण करण्यापेक्षा, म्हणजे वाचून अथवा ऐकून केवळ ज्ञान ग्रहण करण्यापेक्षा ते ज्ञान ज्या अभ्यासाने प्राप्त होतं तर तो अभ्यास चिंतनादी अधिक महत्वाचा, अधिक श्रेष्ठ. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात अभ्यासापेक्षा समजून केलेलं ज्ञान ग्रहण हे जास्त श्रेष्ठ. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, या ज्ञानापेक्षा ध्यान हे अधिक श्रेष्ठ. केवळ अभ्यास आणि समजून केलेला ज्ञानपूर्वक केलेला अभ्यास, याच्या ज्ञानपूर्वक केलेला अभ्यास श्रेष्ठ. केवळ वाचन याच्यापेक्षा अभ्यासासकट, काही साधने सकट समजून केलेला अभ्यास हा अधिक श्रेष्ठ. दिशाहीन अभ्यासापेक्षा ज्ञानाकडे नेणारा अभ्यास हा अधिक श्रेष्ठ. या ज्ञानापेक्षा, या ज्ञानाचा अनुभव देणारं जे ध्यान आहे ते ध्यान अधिक श्रेष्ठ. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. अगदी तहानलेल्या व्यक्तीला पाण्याचा प्याला ओठाजवळ आणला तेवढ्यानेही तृप्ती होत नाही, घोटभर पाणी प्यायला लागतं तरच तृप्ती. तसं ध्यानामुळं घोट घोट तृप्ती होत असते. असं असल्यामुळं अशा प्रकारच्या समजून उमजून केलेल्या ज्ञानपूर्वक अभ्यासापेक्षा देखील त्याची जेव्हा प्रचिती येते ध्यानामध्ये, त्या प्रचितीचे क्षण हे जास्त महत्वाचे, जास्त श्रेष्ठ. ध्यानात कर्म फल त्याग हा, आणि अशा ध्यानातून कर्म फल त्याग संभवतो. ध्यानातून कर्मफल त्याग कसा संभवतो? एक तर ध्यान, म्हणजे ध्यानापुरतं जर बोलायचं झालं तर ध्यान हे देखील एक कर्मच आहे. साधनांच्या कर्माला भगवद्गीतेमध्ये विकर्म असं म्हटलेलं आहे. आपण साधनेच्या कर्माखेरीज जी कर्म आहेत ती कर्म आणि साधनेची कर्म ती विकर्म, पण दोन्ही मिळून कर्माच्या प्रकारातच मोडतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचन, संतांकडे जाणं, संतांची सेवा करणं, नामस्मरण करणं, ध्यानाला बसणं ही देखील कर्मच, पण त्याला भगवद्गीता विकर्म असं म्हणते. या विकर्मांचीही एक फळ मिळतच असतात. एवढंच नव्हे तर ही विकर्म करण्याचा देखील उद्देश मोक्षप्राप्ती हा असतो. ही देखील निर्हेतुक केली जात नाहीत. तुम्ही संतांकडे येता ते शांती मिळावी, समाधान मिळावं, जन्म मृत्यूचं खंडन व्हावं हाच तर हेतू असतो. त्यामुळे परमार्थिक कर्म करत असताना देखील काही एक फळ हेतू असतो, पण हा फळ हेतू कामनिक नसतो. त्याच्याऐवजी हा पारत्रिक किंवा आत्म्याशी संबंधित, आत्मलाभाशी संबंधित असं फळ डोळ्यासमोर असत. कर्माच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत फळाशी संबंधित आहे तोपर्यंत शांती लाभत नाहीच नाही. ध्यान करत असताना जेव्हा ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे अशा न्यायानी ध्यान करणारा ज्याचं ध्यान करायचं आहे त्याच्याशी जेव्हा एकरूपता साधतो, अनन्यत्व होतं, परमात्म भाव ध्यात्याला प्राप्त होतो, तो ध्येयाशी तदाकार होतो, तेव्हा जे होतं त्याला ध्यान असं म्हणतात. या ध्यानामध्ये स्वतःच कर्मफलत्याग जसा इनबिल्ट असावा तसा आहे, कारण या ध्यानामध्ये देहाची आठवणच नाहीशी होते, या ध्यानामध्ये मनच नाहीस होतं. कर्माचं फळ मिळतं हे जास्तीत जास्त देहाला, मनाला किंवा बुद्धीला. कर्माचं फळ हे देहबुद्धीशी संबंधित गोष्ट आहे, पण देह बाजूला राहतो आणि ध्यानातलं सुख ध्यान करणारा जो आहे, देह मन बुद्धीच्या अतीत असणारा देही जो वस्तुतः आत्मा आहे तो आपल्या स्वरूपबोधामध्ये येतो. त्यामुळं त्या साधकाच्या हाताला म्हणजे इंद्रियांना, मनाला, बुद्धीला कोणतंच कर्माचं फळ मिळत नाही. कर्माचं फळ मिळतं ते थेट जो ध्यानाला बसलेला आहे त्या चैतन्य रूप, अस्तित्व रूप अशा पुरुषाला, आत्म्याला. त्यामुळं ध्यानामध्ये स्वतःच कर्माचं फळ न स्वीकारण्याची, देह मन बुद्धीने न स्वीकारण्याची अशी युक्ती दडलेली असते. त्यामुळं अगदी बैठकीची जरी गोष्ट घेतली ध्यानाच्या, तरी देखील त्याच्यात एक कर्मफल त्यागच आहे. जे फळ मिळालं तर ते फळ देह मन बुद्धीला न समजताच मिळालं. हे शब्दवीण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी, असं ज्ञानेश्वर महाराज ज्याच्याविषयी म्हणतात, असा परमात्मा हा देह मन बुद्धीच्या आवाक्यातला नाही आणि कर्मफल हे देह मन बुद्धीला मिळतं. आपण ध्यानाला बसलेले असतो ते देह बुद्धीने बसलेले असतो, पण देह बुद्धीच्या पलीकडे जाण्यासाठी बसलेले असतो. सर्वसाधारणपणाने प्रत्येकाला असं वाटतं की मला ध्यानात काहीतरी अनुभव यावा, म्हणजे मला यावा म्हणजे मनाला यावा, ते मनच तिथं उपस्थित नसतं. त्यामुळं ध्यानात कर्मफल त्याग होतोच. क्षण क्षण ध्यान समयी कर्मफल त्याग होतो, फळ मात्र मिळत असतं, पण मनाला मात्र त्याचा उपयोग काही होत नाही. मन मात्र ते फळ घेऊ शकत नाही, त्यामुळे फल त्यागच होतो असा श्लेष काढता येईल असं मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यामुळं ध्यानाला बसलेला जो ध्याता आहे तो ध्याता शांतीला प्राप्त होतो. तो शांत स्वरूपच असतो, आत्म्याचं लक्षणच तो शांत स्वरूप आहे असं असल्यामुळं तो शांतीला प्राप्त होतो. हा ध्यानाच्या अंगाने या श्लोकाचा जर अर्थ असेल तर ही ध्यानाच्या वेळेला देह भावना दूर होणं आणि आपली शांती मिळणं ही सवय झाल्यामुळं पुढं पुढं ती शांती त्याच्या व्यक्तिमत्वात उतरते, त्याच्या बोलण्यात, त्याच्या चालण्यात, त्याच्या मनात, त्याच्या बुद्धीत, त्याच्या जीवभावात ही शांती उतरते. इतकी की संतांकडे गेल्याबरोबर काही काही लोकांना त्या शांतीचा जर रिसेप्टिव्ह असेल तर ती व्यक्ती त्या शांतीचा अनुभव येतो, शांत वाटून जात, कोणाकोणाला आनंद किंवा सुख होत. कारण ही जी शांती आहे, ही शांती आता त्यांच्या अंगोपांगामध्ये उतरते. ध्यानामध्ये जो कर्मफल त्याग आणि त्यागातून शांती मिळवत असतो हा महापुरुष, ती त्याच्या ठिकाणी संपूर्णपणाने उतरते. एवढंच नव्हे तर व्यवहार करत असताना कर्मफळाकरता जो व्यवहार घडत असतो त्याच्याऐवजी कर्तव्य म्हणून, ईश्वरी इच्छा म्हणून, करणीय आहे ते करायचं आहे म्हणून असं कर्म केलं जातं. त्या कर्मामध्ये यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, मी कोणी आहे असा भाव नसतो आणि बुद्धी त्या कर्मामध्ये लिप्त होत नाही. अशी कर्म त्याच्या हातून घडल्यामुळं, संकल्परहित कर्म घडल्यामुळं, संकल्पच नाही त्यामुळे जेव्हा फळ मिळायचा प्रसंग येतो तेव्हा देह मन बुद्धीला फळ मिळत असतं. पण आपण आत्मा, आपण देह मन बुद्धीपेक्षा वेगळा असा क्षण क्षण ध्यानातून मिळवलेला भाव इतका दृढ झालेला असतो की आपण देह मन बुद्धी हा विचार इतका क्षीण होऊन जवळपास स्पर्शच करत नाही अशी स्थिती होते. जशी स्वरूपानंदांची, रमण महर्षींची, स्वामीजींची. त्यामुळं कर्मफळ हे देह मन बुद्धीला मिळत असताना देखील देह मन बुद्धीपासूनच आपण वेगळे आहोत अशी भावना, स्पष्ट भावना त्याच्या ठिकाणी उदित होते. आपण वस्तुरूप आहोत हा निश्चय पक्का असतो. असं असल्यामुळं कर्मफल त्याग घडतो. कर्म करत असताना कर्मफल त्याग घडतो. हे माझे नी झाले तरी मिया नाही केले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माझ्यामुळे हे झालं खरं पण मी नाही केलं. त्या कर्मामध्ये इन टोटॅलिटीनी तो नव्हता. जसं आत्ताचं निवेदन वाचल्यावर मी असं म्हटलं की संकल्प करून मग शुद्ध संकल्प केल्यामुळं अपेक्षित फळ मिळालं असं करू नये असं मी जे म्हटलं, कारण त्यांनी देहबुद्धी वाढते. तसे प्रयोग करू नयेत साधकांनी. जे जसं मिळेल तसं मिळेल, त्याच्यापासून आपण वेगळे आहोत असं स्मरण चिंतन ठेवावं. या अभ्यासामुळं, ध्यान आणि हा सतत केलेला अभ्यास, त्यामुळं कर्मफल त्याग घडतो आणि कर्मफल त्यागामुळं तो शांती प्राप्त करतो. हा मूळ श्लोकाचा अर्थ आहे. आता स्वरूपानंद असं म्हणतात, मात्र असं असतानाही, आणि प्रश्न मार्मिक आहे, प्रश्न चांगला आहे, की जर असा एवढा त्याचा अर्थ असेल तर स्वरूपानंद एवढंच कसं म्हणतात की ध्यानात तत्वतः निमग्न झाल्यामुळं तोच कर्मफल त्याग, तर ही एवढी सगळी परंपरा गृहित आहे. ही सगळी परंपरा घडली पाहिजे. त्याचा असा अर्थ नाहीये मात्र की मी साठे सरांशी बोलायचं, एक कामाबद्दल बोलणं झालं, माझं वैयक्तिक काम आहे साठे सरांकडं, त्याच्या संबंधी बोलणं झालं, ते बोलणं झाल्यावर मग मी ध्यानाला बसायचं, दोन सोहमचे श्वास घ्यायचे, चिदाकाशात माझ्या वृत्ती लीन करायच्या आणि आत्म्याचा स्पर्श झाल्यामुळं झाला कर्मफल त्याग. चला, साठे सरांशी बोललो त्याचाही उत्तम परिणाम होणार आहे, साठे सर माझं काम करणार आहेत आणि मी मात्र कर्मफल त्याग केला, असा भोळा भाबडा अर्थ नाहीये. मी एखादं कर्म करायचं, रेल्वेच्या रांगेत उभं राहायचं, तिकीट काढायचं, तिकीट घ्यायचं आणि मग ध्यानाला बसायचं आणि वृत्ती माझ्या लीन झाल्या, कर्मफल त्यागही झाला, असा अर्थ नाहीये याचा. याचा अर्थ असा ना की कर्माच्या अखेरीस ध्यानाप्रमाणे सोहमचे श्वास घेऊन कर्म फल त्याग संभवत नाही. कर्म फल त्याग हा देह मन बुद्धीला संभवत नाही. देह मन बुद्धीला कर्माचं फळ हे मिळणारच. ती प्रतिक्रिया आहे. देहानी जर एक गोष्ट सुरू केली तर जगतातून त्याची रिएक्शन येणार, त्याची प्रतिक्रिया येणार आणि ती देहाला घ्यावीच लागणार, असं सुटता येणार नाही. चांगली अथवा वाईट कोणतीही कर्म तुम्ही केली की त्याचा एक परिणाम होणारच, तो न्यायच आहे. तसा चेंडू जमिनीवर आपटला की ज्या जेवढ्या प्रमाणात चेंडूचं वजन, वस्तुमान, आमची शक्ती, चेंडूचा वेग, जमिनीवर आघात झालेला आणि त्याची उसळण्याची क्षमता, त्या प्रमाणात तो वर येणार. कर्म केलं की त्याचं फळ हे येणारच आणि ते तुमच्यापर्यंत येणार, म्हणजे देह मन बुद्धीपर्यंत येणार, ते तुम्ही टाकू शकणार नाही. त्यामुळे त्याचा असा अर्थ नाहीये की कर्माच्या अखेरेला ध्यानाप्रमाणे सोहमचे श्वास घेऊन काही क्षण सोहम भावात राहून मग खाली आले असता जो घडतो तो कर्मफल त्याग, असा त्याचा अर्थ नाही. तर ध्यानाच्या प्रकाशात कर्म करणं हा त्याचा अर्थ आहे. निमग्न असता ध्यानी तत्वता तो कर्म फल त्याग, असं ध्यानामध्ये निमग्न असताना, ध्यानातून उठल्यानंतरही ध्यान चालूच आहे. ध्यानातून उठल्यानंतर देखील आता व्युत्थान दशा आणि ध्यानावस्थेची दशा याच्यामध्ये जो फरक असतो, जसं ध्यानातून उठला की आपण बाह्या सरसावू शकतो, तू कोण मी कोण असं, तर तसं आता होत नाहीये. ध्यानातून उठला तरी अनुसंधानात आहे, ध्यानातून उठला तरी ध्यानाच्या प्रकाशामध्येच आपण देह मन बुद्धीपासून वेगळे सच्चिदानंद स्वरूप अशा प्रकारचा भाव आहे. आणि असा भाव असलेल्या जी देह मन बुद्धीच्या अंतर्गत असा भाव राखला जातो आहे, ती देह मन बुद्धी कर्म करते आहे. तेव्हा फळ देह मन बुद्धीला मिळेल, पण मी देह मन बुद्धी नाही असा कायम भाव असल्यामुळं, तो ध्यानामध्येच निमग्न असल्यामुळं एक प्रकारे. नाहीतरी ध्यानामध्ये देखील व्यवहार चालूच असतात. ध्यानामध्ये आपण ऑफिसमध्ये जातो, काम करतो, साहेबांना देतो, साहेब म्हणतात की बरोबर नाही झालं परत करा, आपण साहेबांना दोन अपशब्द ध्यानातल्या ध्यानात मनातल्या मनात बोलतो. ध्यानात आपले व्यवहार चालूच असतात. जसं ध्यानामध्ये व्यवहार न करता व्यवहार चालू असतात, तसं व्यवहार करत असताना जणू व्यवहार करत नाही अशी आंतरिक स्थिती असणं, हेही एक प्रकारचं ध्यानच आहे. अहंकार जागृत करणाऱ्या प्रत्येक कर्माच्या शेवटी असे करावे हे बरोबर आहे ना. कर्मच अहंकारामुळे घडतं आणि अकर्म देखील अहंकारामुळेच घडतं. जसं कित्येकांना अनुभव असेल, असं झालं की सॉक्रेटिसाची बायको खूप चिडली सॉक्रेटिसावर आणि शेवटी एक बादलीभर पाणी सॉक्रेटिसाच्या डोक्यावर तिने ओतलं. तर शिष्य बसलेले होते, सॉक्रेटिस डोळे मिचकावून शिष्यांना असं म्हणायला लागले की मेघांचा गडगडाट झाल्यानंतर पाऊस पडणारच, असं म्हणाले. कर्मामध्ये अहंकार असतो, तसं कर्म न करण्याच्याही माग अहंकारच असतो. कर्म न करण्याच्या माग कसा अहंकार असतो, मौनाच्या माग कसा अहंकार असतो, ते या मंडळींना कळणार नाही, पण इकडच्या मंडळींना कळेल. आज काही बोलणार नाही अशी जी गोष्ट असते, काय झालं, आम्ही आमचं कर्तव्य करतोय, तुम्हाला भूक लागली असेल तेव्हा सांगा, तुम्हाला जेवण मिळाल्याशी कारण हो, पण झालं काय. माझ्या माहितीचा एक माणूस आहे, तो म्हणाला बोलत नाही, दोन दिवस पाहिलं, तीन दिवस पाहिलं, शेवटी दोन तीन लगावल्या. तर माझ्या माहितीतल्या चार पाच भगिनी त्याला म्हणायला लागले की याद राख मारलंस तर, तो म्हणायला मग काय करणार, आपली गप्प न बोलण्यामागे देखील अहंकार असतो. बोलण्या कर्मामध्येही अहंकार असतो, कर्म न करण्यामागे देखील अहंकारच असतो. त्यामुळे प्रत्येक कर्माच्या शेवटी असे अहंकार जागृत करणाऱ्या प्रत्येक कर्माच्या शेवटी असे करावे हे बरोबर आहे ना. प्रत्येक कर्मच अहंकाराने युक्त असत. ज्ञानेश्वर महाराज कर्मा कर्माची या मोहरा उठो नेदुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडिला जेणे असं म्हणतात. कर्माच्या आणि अकर्माच्या योगाने अहंकारच काम करत असतो. तो अहंकार उठू न देता जो कर्म करण्याची युक्ती साधतो त्याच्या दृष्टीने संसाराचं भय दडपण संपून जातं. संसाराचा दरारा संपतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे करण्यासारखं आहे, करून पाहण्यासारखं आहे. रेल्वेच्याच लाईन मध्ये तिकिटाच्या रांगेत उभं राहण्याचं जर सांगितलं तर तुमच्या आधीच्या व्यक्तीला तिकीट मिळालं आणि तुम्हाला नाही मिळालं तर शांतपणाने परत फिरला. कर्म आणि अकर्म याच्या अहंकाराचा जो मोहरा आहे तर तो मोहरा तसा अहंकाराचा मोहरा न ठेवता कर्म करणं. कित्येक कर्म अशी असतात तर ती यशस्वी होवत न यशस्वी न होवत किंवा कधी कधी आपल्या हातून घडताना आपल्याला यश मिळो न मिळो अहंकाराचाच खेळ असतो. तेव्हा शांती राखणं हे महत्वाचं. दुःखाच्या प्रसंगी सुखाच्या प्रसंगी शांती राखणं. अहंकार असेल तर शांती राखता येत नाही. तो एक्साइट होऊन जातो. कोणाचाही हात पकडतो, गदागदा हलवतो, माझा मुलगा पास झाला म्हणतो, असं असं घडतं. एक्साइटमेंट अशी असते. कर्म करत असताना सोहम अनुसंधानात राखण्याचा सोहम अनुसंधान राखण्याचा प्रयत्न होत असतो. अनुसंधानात फलत्याग कर्म फलत्याग घडतो का? घडतो. मगाशी मी सांगितलं त्या न्यायाने तो घडतो. प्रश्न चुकीचा असेल किंवा विचारताना काही अपराध घडला असेल तर क्षम असतो. प्रश्न चुकीचा नव्हता. प्रश्न विचारताना काही अपराध घडलेला नाहीये. एवढंच नव्हे तर तुम्ही प्रश्न बरोबर का चुकीचा असा विचार करू नका. तो प्रश्न असतो आणि त्याचं तुम्हाला उत्तर हवं असतं. प्रश्नाला बरोबर किंवा चूक काही नसतं, प्रश्नाला उत्तर असतं. प्रश्न असतो तेव्हाच गोष्ट समजली नसते म्हणून प्रश्न विचारलेला असतो. तर त्या प्रश्नाला बरोबर किंवा चूक असं अंग नसतं. तो प्रश्न असतो आणि तो जसा असावा तसा असतो. त्याच्यात बरोबर चूक नसून त्याच्यातलं तथ्य आपल्याला समजून घ्यायचं असतं अशी गोष्ट असते. त्यामुळे प्रश्न निसंकोचपणे विचारा. प्रश्नाच्या वेळेला काय माझा प्रश्न आहे यांना आवडेल की आवडणार नाही, प्रश्नामध्ये आवडणं आणि न आवडणं, माझी आवड आणि माझी नावड असा विचार करू नका. मला आवडणारे प्रश्न विचारायचे आणि मला नावडणारे प्रश्न विचारायचे नाही, असं काही नाहीये. तो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नातून तुम्हाला सोडवणूक हवी आहे. कधी कधी याचे योग्य अर्थ समजल्यामुळं आपल्या साधनेला ते खूप उपकारक होतं. त्यामुळं प्रश्नोत्तराचे हे कार्यक्रम असतात. त्या तऱ्हेने हा प्रश्न तर आता या प्रश्नालाही मी चांगलं म्हणतोय, नाहीतर मी आधी म्हटलं प्रश्न हा प्रश्न असतो पण हा प्रश्न चांगला होता असं मी सांगतो. चुकीचा नव्हता. चुकीचा आणि बरोबर असं प्रश्नामध्ये काही नव्हतं नसतं तरी देखील प्रश्न चुकीचा नव्हता. आणि प्रश्न विचारताना अपराध घडला असेल तर प्रश्न विचारताना अपराध काही घडलेला नाहीये. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपा स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. एक अर्धा मिनिट डोळे मिटून आपण बसू. हरी हरी हरी।